chinimandi.com पॉडकास्ट। राज्यातील हॉटेल सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय। मिशन बिगिन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत। महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे। हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले। ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते। यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले। मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई व शहरातील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो। पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल। आपली जबाबदारी दुहेरी आहे। हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत प्रवासी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तर सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात। आता आपण सलूनला परवानगी दिली आहे, ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी। जिम देखील बंदच ठेवले आहे, कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे। स्वयंशिस्त महत्वाची, आदित्य ठाकरे। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे। नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले, कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे। मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरात आम्ही सगळे व्यवहार सुरू करताना भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिलेला आहे। मुख्य सचिव संजीव कुमार म्हणाले, हॉटेल 100% लगेच सुरू करता येणार नाहीत, पण टप्प्याटप्प्याने सर्व काळजी घेऊन सुरू करण्याचे नियोजन आम्ही करतो आहोत। इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली म्हणाले की या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे। शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावे। सर्वत्र नोकऱ्या जात आहेत, मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत। आमचा प्रयत्न शासनाबरोबर राहण्याचा आहे। आज आमच्याकडे 80% स्थलांतरित कामगार आहेत। काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी। इतर राज्यांशी आपली स्पर्धा असते, त्यामुळे पर्यटकांनी जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात मुंबईत राहणे, जेणेकरून पर्यटन उद्योगाला वाव मिळेल। विवेक नायर म्हणाले की विजेची देयके कमी करावीत, हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावा। कमलेश बारोट म्हणाले की या उद्योगाला खुले केल्यास अनेक फायदे होतील। हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या खुल्या जागेत व्यक्तींच्या संख्येवर कमीत कमी मर्यादा असावी, अन्यथा उत्पन्न आणि कर मिळणार नाही। हॉटेल्स आणि रेस्टॉरंटबाबत वेळेची मर्यादा वाढवून द्यावी। सध्या 6 लाख कोटींपेक्षा जास्त फटका हा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट या उद्योगाला बसलेला आहे। विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरू झाली आहे। फ्लाइट्स मध्ये प्रवाशांना 8-8 तास एकत्र बसावे लागते। हॉटेल्स मध्ये एखादे कुटुंबीय सर्व प्रकारची काळजी घेऊन आणि सुरक्षितता ठेवून येऊ शकते। टेबलशी मांडणी त्या दृष्टीने केल्यास, स्वच्छता ठेवल्यास काहीही अडचणी येणार नाही। एसपी जैन म्हणाले, हॉटेल्स मधील सुविधा उद्योग आणि व्यवसायही वापरू शकते, त्यामुळे उत्पन्न वाढू शकेल। मुंबईतील हॉटेल सध्या पालिकेने कोविड काळासाठी घेतले आहेत, शिवाय काही सुविधा स्वतःहून आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत। याचा कमीत कमी मोबदला काही प्रमाणात मिळाला तर आम्हालाही येणारे खर्च भागवता येतील। पुनीत सटवाल म्हणाले की अनेकांना त्यांच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कपात करावी लागत आहे, त्यामुळे हॉटेल्स काही प्रमाणात सुरू केल्यास व्यवसाय वाढेल। देवेंद्र भर्मा, प्रदीप शेट्टी, हरप्रीत सिंग, तेश टकले यांनी देखील आपल्या सूचना दिल्या।